बाबा आता माझं लग्न झालंय, आता मला माझा हिस्सा पाहिजे.
अगं पण तुझा भाऊ अजून लहान आहे, त्याला मोठं होऊ दे, नंतर देईल तुला तो तुझा हिस्सा.
नाही मला आत्ताच पाहिजे.
ते आता नाही जमणार.
मग आपलं नातं संपलं.
बाबा आज भाऊ बीजे, चला ताईकडे.
अरे पण ताई.
मला माहित नाही, चला
ठीक आहे.